भाग एकोणीस. तोमाने विश्वास केला. एवन वीस एकोणीस ते एकतीस. मरण पावल्यानंतर जिवंत झाल्यावर येशू त्याच्या दासाला दिसला. त्याने त्यांच्यासोबत बोलले, त्यांच्याबरोबर जेवण केले. एक चेला त्यांचे नाव थोमा होते, तेथे त्याच्यासोबत नव्हते. त्याने विश्वास केला नाही की येशू जिवंत आहे. जोपर्यंत तुम्ही त्याचा जखमाला हात लावून पाहणार नाही, मी विश्वास ठेवणार नाही. सात दिवसाच्या नंतर येशू पुन्हा दिसला आणि थोमा त्यावेळी तेथे होता. थोमा येशू सोबत गुडघे टेकून म्हणाले, माझ्या प्रभू आणि माझ्या देवा. आता थोमानं विश्वास केला. येशूने म्हटले, तू विश्वास करतो, पाहून विश्वास करतो, पण ना पाहणारे धन्य. ते किती धन्य आहेत. पण मात्र विश्वास आपण करायला पाहिजे.